नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्त बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. कोमुनिदाद सरकारी तशेंच खासगी जमनींतली अनधिकृत घरां अधिकृत करपी म्हजे घर येवजणेच्या कार्यवाये खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हे आयज मंत्रालयांत उंचेल्या पांवड्याचेर बसका घेतले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांचे हस्तुकीं शेनवारा 4 ऑक्टोबराक म्हजे घर येवजणेचो शुभारंभ जाल्लो. हे येवजणेचो राज्यांतल्या निम्मे परस चड लोकांक लाव जातलो अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी कार्यावळींत स्पश्ट केल्ले. पावसाळी अधिवेशनांत सरकारान घरां अधिकृत करपा खातीर 3 वेगवेगळीं विधेयकां संमत केल्लीं. ह्या विधेयकांक राज्यपालांची मान्यताय मेळिल्ल्यान तांचे कायद्यात रुपांतरण जाला. कायद्याची कार्यवाही 4 ऑक्टोबर सावन लागू करपी अधिसुचोवणी जारी जाल्या. आयच्या बसकेंत कार्यवायेचो नियाळ जातलो. 9 ते 12 ऑक्टोबर मजगतीं जावपी इंटरनॅशनल पर्पल फेस्टाक 25 ते 30 देशांतले सुमार 15,000 प्रतिनिधी वांटो घेवपाचे आसात अशी माहिती गोंय दिव्यांग सक्षमीकरण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. ह्या फेस्टाचे 90% काम पुराय जालां. दिल्ली IIT जोडपालवान ह्या फेस्टिवला खातीर खासा एप तशेंच हेर तांत्रीक सुविधा उपलब्ध केला.
पयली इंडोर नेव्हिगेशन करपा खातीर तांकां ऑडियो डिस्क्रिप्शन दिवपा खातीर एखादे वेळ आमचे ब्लायंड आसात तांकां कळना जर जाय जाल्यार आमी समोर गेल्या नंतर तांकां ऑडियो डिस्क्रिप्शनूय मेळटले. डिजिटल एक्सेसिबिलिटी टूल्सूय आमी मॅन्युफॅक्चर केल्ले आसा. म्हणजे संपूर्ण विश्वान भितर जे कितें अवेलेबल दिव्यांगा खातीर आसा ताचे प्रदर्शन आनी ताची युसेज आसा ती ह्या इंटरनॅशनल पर्पल फेस्टाच्या दरम्यान जातली.
या महोत्सवात केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार, रामदास आठवले, जोड राष्ट्राचे अध्यक्ष शंभी शार्क, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हाजीर रावतले. ह्या महोत्सवा वेळार 2,000 दिव्यांग व्यक्तींक तांकां लागपी यंत्रणांचे वाटप करतले. हे शिवाय एकाच वेळार 65 चाचण्यो करपी माखना वरवीं दिव्यांग व्यक्तींची शारिरीक चाचणी जातली अशी माहिती मंत्री फळदेसाय हांणी दिल्या. गोंयात सुमार 80 ते 90,000 दिव्यांग व्यक्ती आसात. हातूंतले 35,000 दिव्यांग व्यक्ती नोंदणीकृत आसात. बेगीनूच राज्यांतल्या दिव्यांग व्यक्तींचो सर्वे सुरू करतले. तालुका पांवड्यार ही आकडेवारी स्पश्ट जातकूच अशा व्यक्तींक लागपी सुविधा उपकरणां गरजूंक दितले. हे शिवाय तिच्या रोजगाराचो प्रस्न लेगीत सरकार सुटावो करतले अशी माहिती हे वेळार मंत्री सुभाष फळदेसाय हांणी दिल्या. ह्या फेस्टा खातीर 14 कोटी रुपया खर्च जावपाचो अदमास तांणी हे वेळार दिला. महोत्सवात 21 तरेच्या डिजेबिलिटीचेर तज्ञ मनशांच्यो 25 परिशदो जातल्यो. हातून दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणा खातीर धोरण आखपाचो मसुदो तयार जातलो अशी माहिती तांणी दिल्या.
कन्फर्मेशन ना तरी की आमकां 30 कंट्रीज हॅव शोन इंटरेस्ट बट 25 हॅव कन्फर्म. आणि ह्या मजगतीं भितर आमच्या डिफरंट स्टेटीतले जायते मिनिस्टरही येवपाचे आसात. आणि आमी अपेक्षा करतात की गोयांत सुरवात केल्लो हो इंटरनॅशनल पर्पल फेस्ट आयज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आणि इन्सिस्ट केल्ले आसा की बाकीच्या स्टेट्सांनी इंटरनॅशनल ना जाल्यार पसून नॅशनल लेवला वेलो पर्पल फेस्ट करचो. म्हणजे एकाच जाग्याचेर म्हाका दिसता की दिव्यांगाचेर मात करपा खातीर आणि दिव्यांग्या भितर एक नवो प्रकाश आणि एक नवी दिशा दिवपा खातीर इंटरनॅशनल पर्पल फेस्ट हे अत्यंत महत्वाचे आसा.
आम आदमी पक्षाक कोणा कडेन लडपाचे आसा, भाजपा काय काँग्रेसी कडेन, हे तांणी स्पश्ट करपाक जाय. आपल्या पक्षात कितें चल्लां हे तांणी पयलीं पळोवपाक जाय. देशाच्या बऱ्या खातीर आपण आपली भुमिका स्पश्ट करची अशी मागणी काँग्रेसीचे गोंयचे प्रभारी माणिकराव ठाकरे हांणी केली. प्रदेश वेंचणूक समितीची बसका घेतल्या उपरांत काँग्रेस आवाजात तांणी पत्रकार परिशद घेतली. विधीमंडळ फुडारी युरी आलेमांव, आमदार कार्लोस फरेरा, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, आदले खासदार फ्रांसिस सार्दीन, काँग्रेस कार्यकारिणी वांगडी गिरीश चोडणकर हे वेळार हाजीर आशिल्ले. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधरांक कोंकणी भाशेचें पुराय गिज्ञान तशेंच भाशांतर करपाचें प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. अदीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. हवामान. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास पणजे वेधशाळेन उक्तायला. तशेंच पणजेत कमाल तापमान 31.3 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सियस नोंद जाला. ICC बायलांच्या एका दिसाच्या संवसारीक कप क्रिकेट वस्तादपण सर्तीत काल गुवाहाटीत जाल्ल्या खेळात इंग्लंडान बांगलादेश पंगडाक 4 गड्यांनी हारयले. बांगलादेश पंगडान दिल्ले 179 धांवड्यांचे मोख इंग्लंड पंगडान 46.1 षटकांत हुपले. आयज कोलंबोत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान पंगडा मदीं खेळ जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.